शास्ते अध्याय 12। मग एफ्रायमी लोक जमा होऊन साफोन येथे गेले। ते इफ्ताहाला म्हणाले, तू अमोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तुझ्या बरोबर येण्यासाठी आम्हाला का नाही बोलाविलेस? आम्ही तुझ्या घरासकट तुला जाळून टाकतो। इफ्ताह त्यांना म्हणाला, माझ्या व माझ्या लोकांच्या अम्मोनी लोकांशी चकमकी झडत असताना मी तुमची कुमक मागविली होती, तेव्हा तुम्ही त्यांच्या हातून मला सोडविले नाही। तुम्ही मला सोडवीत नसल्याचे मी पाहिले तेव्हा मी तळ हातावर शीर घेऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले। आज तुम्ही माझ्याशी लढायला का चालून आलात? नंतर इफ्ताहाने गिलादाची सर्व सेना जमा करून एफ्राईमाशी युद्ध केले। गिलादाच्या सैनिकांनी एफ्राईमाचा पराभव केला, कारण ते म्हणत होते, एफ्राईम व मनस्से यांच्यामध्ये राहणाऱ्या गिलाद्यांनो, तुम्ही एफ्राईमातून आलेले पळपुट्टे आहात। गिलाद्यांनी एफ्राईमी लोकांना अडविण्यासाठी यार्देनेचे उतार रोखून धरले। कोणी एफ्राईमी पळपुट्या त्यांना म्हणे, मला पलीकडे जाऊ द्या, तेव्हा गिलादी लोक त्याला विचारीत, तू एफ्राईमी आहेस काय? त्याने नाही असे म्हटले तर ते त्याला म्हणत, शिब्बोलेथ म्हण, तेव्हा तो सिब्बोलेथ म्हणे। त्या शब्दाचा त्याला उच्चार करता येत नसे म्हणून ते त्याला धरून यार्देनेच्या उतारापाशी मारून टाकीत। त्याप्रसंगी एफ्राईमातले 42,000 प्राणास मुकले। इफ्ताहाने 6 वर्षे इस्रायलाचा न्याय निवाडा केला। इफ्ताह गिलादी मरण पावला, त्याला गिलादातल्या त्याच्या नगरात मूठ माती देण्यात आली। त्याच्यानंतर इब्सान बेथलेहेमकर याने इस्रायलाचा न्याय निवाडा केला। त्याला 30 मुलगे होते। त्याने आपल्या 30 मुली परगावी देऊन टाकल्या होत्या आणि आपल्या मुलांसाठी त्याने परगावाहून 30 मुली आणल्या होत्या। त्याने इस्रायलाचा 7 वर्षे न्याय निवाडा केला। इब्सान मरण पावला व त्याला बेथलेहेम येथे मूठमाती देण्यात आली। त्यानंतर एलोन जबुलुनी याने इस्रायलाचा न्याय निवाडा केला। तो 10 वर्षे इस्रायलाचा शास्ता होता। एलोन जबुलुनी मृत्यू पावला आणि त्याला जबुलुनातील आयालोन येथे मूठमाती देण्यात आली। त्याच्यानंतर हिल्लेल पिराथोनी याचा मुलगा अब्दोन हा इस्रायलाचा शास्ता झाला। त्याला 40 मुलगे व 30 नातू होते। ते 70 गाढवांवर स्वार होत। त्याने 8 वर्षे इस्रायलाचा न्याय निवाडा केला। मग हिल्लेल पिराथोनीचा मुलगा अब्दोन मृत्यू पावला। त्याला एफ्राईम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन येथे मूठ माती देण्यात आली।